हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगमशिश्च मे रश्मिश्च मेधाभ्यश्च मेधिपतिश्च म उपागमशिश्च मेऽन्तर्यामश्च मैन्द्रवायवश्च मे मैत्रा वरुणश्च माश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च माग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च म ऋतुग्रहाश्च मे तिग्राह्याश्च मैन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोपतीयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धिष्णीयाश्च मे सृचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपरवाश्च मे दिशवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्च म आगवनीयश्च म आग्नीध्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे।
पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त वृंदाताई साखरदांडे आपल्याला सांगणार आहे।
श्रीराम सर्व साधकांना नम्र निवेदन आहे की त्यांनी शक्य तितकं पुढे सरकून घ्यावं, पुरुष वर्गाने विठ्ठल मंदिराच्या दिशेने सरकून घ्यावं आणि भगिनी वर्गाने एबी रूमच्या दिशेने।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आम्ही कायमचे पुण्यात आलो, स्वामींच्या जवळ आलो, खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली। स्वामी आम्हाला अनेकदा म्हणत असत, तुम्हाला दोघांना परमार्थासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती लाभलेली आहे, त्याचा फायदा उठवा। तुमच्या घरात तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे परमार्थ करू शकता। नाम घ्या, ध्यान करा, मकरंदनाथांना घरी बोलवा, सत्संग करा। खरोखरच त्यावेळी आम्हाला कळलं नाही की ते सूचित करत होते की आता तुम्हाला मकरंदनाथांच्या पावलांच्या मागे पावलं टाकायची आहे। कधी कधी असं वाटतं की जी इच्छा त्यांनी बोलून दाखवली ती त्यांनीच पूर्ण करून घेतली, आम्ही काही करू अशी आमची शक्तीच नव्हती। एकदा सहज बोलता बोलता मिलिंददा म्हणाले, स्वामींचे पहिल्या रविवारी अध्यात्म मंगलधामला प्रवचन असते, त्याच्या आदल्या दिवशी शनिवारी केंद्राला सुट्टी असते। जे कार्यकर्ते आहेत आणि जे तरुण साधक आहेत त्यांच्याबरोबर आपण सारे तुमच्या घरी नाम आणि ध्यान अशी साधना करूया का? मिलिंददाने असं सांगितल्यावर आम्हाला खूप आनंद झाला आणि 1494 जून महिन्यापासून हे केंद्र स्वामी मकरंदनाथांच्या उपस्थितीत सुरू झाले। ज्या दिवशी हे केंद्र सुरू झाले त्या दिवशी स्वामींना खूप ताप आला होता। सद्भक्त ताराताईने रात्री स्वामींना सांगितले की साऱ्यांनी एकत्र जमून नाम आणि ध्यान अशी साधना केली। खरं तर त्यावेळी स्वामींना तापामुळे डोळे उघडवत नव्हते, पण त्याही स्थितीत त्यांनी डोळे उघडले, हसले आणि म्हणाले, याचीसाठी केला होता अट्टहास। स्वामींच्या या पॅरालिसिसच्या आजारानंतर त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं। मातोश्री सरलाताईंना कॅन्सर सारख्या दुखण्याला सामोरे जावं लागलं। स्वामींचं अचानक एक पोटाचं ऑपरेशन करावं लागलं। या सर्व दुखण्याला त्यांनी सहज पार केलं। एकदा एका साधकाने स्वामींना विचारलं, संत त्यांच्याकडे येणाऱ्यांचे भोग स्वतःकडे घेतात, त्यामुळे त्यांना आजारपण सोसावं लागतं. आणि म्हणून स्वामी तुम्हाला या सर्व व्याधींना तोंड द्यावं लागतंय का? स्वामी म्हणाले, तसं काही नाही. 75व्या वर्षी जर 18-18 तास काम केलं तर देह कसा ठीक राहील? त्या देहाला जे व्हायचं तेच मला झालेलं आहे. रोग म्हणजे तरी काय? ती देहाला जाता जाता होणारी गोष्ट आहे असं समजावं. अनुसंधान मात्र आत्म्याचंच असावं, सारखं देहाविषयी आजाराविषयी बोलू नये. किंबहुना पॅरालिसिस झाला त्याच्या आधी जे रविवारी ब्रह्मसूत्राचं प्रवचन झालं त्यात जणू काही त्यांनी पूर्वसूचनाच दिली होती. स्वामी म्हणाले होते, देहादींच्या ठाई ममता निर्माण होते, पण ते काही खरं नव्हे. आपण रुबाबाद ऐतीत फिरत असतो, पण एकदा का देह पडला अंथरुणात पॅरालिसिस होऊन किंवा काही होऊन की संपलं सगळं, काही करता येत नाही, उभं देखील राहता येत नाही. म्हणून देह हे सर्वस्व नव्हे एवढं तरी आपल्याला कळावं. आजारी पडायच्या आधीच्या प्रवचनातले स्वामींचे हे शब्द होते. एकदा त्यांनी आम्हाला भेटीची वेळ दिली होती म्हणून आम्ही गेलो होतो, तर तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्हाला काही बातमी कळली का? कसली बातमी? ते आम्हाला काही कळेना. पुढे स्वामी म्हणाले, बरं झालं तुम्हाला काही कळलं नाही, कळलं असतं तर कदाचित तुम्ही आला नसता. काल माझे जावई सुरेखाचे यजमान हार्ट अटॅकने अचानक गेले. आम्ही त्यांना म्हटलं, स्वामी तुम्ही कशी दुःख पचवता, तुम्ही खरोखरच खूप मोठे आहात. स्वामी म्हणाले, अगं सुरेखाला दुःख झालेलं बघून मला पण दुःख झालंच, पण ते गेले आणि आम्ही काय इथे कायमचे राहायला आलो आहोत का? आम्हाला पण जायचंच आहे. आपण संतांना मेरू पर्वतासारखे अविचल अशी कधी कधी उपमा देतो, पण पर्वत हा कठीण असतो, संत कोमल असतात. स्वामी दुसऱ्याच्या थोड्याशा दुःखाने सुद्धा हेलावून जायचे. समोर आलेल्या व्यक्तीच्या दुःखाची वेदना त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची. विणा गेली तेव्हा त्यांना झालेलं दुःख आपण पाहिलेलं आहे. एकदा मंडळाच्या वर्धापन दिनासाठी म्हणून आम्ही पुण्यात आलो होतो आणि त्यावेळी अचानक माझी तब्येत बिघडली. मी खूपच अस्वस्थ झाले आणि घाबरून जाऊन सकाळी 7:30 स्वामींच्या घरी गेले. 7:30 स्वामी ध्यानातून उठतात हे मला माहिती होतं. त्यावेळी त्यांना पॅरालिसिस झालेला होता, त्यांना उठता देखील येत नव्हतं. मला घाबरलेली बघितल्यावर त्यांनी माझ्या डोक्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, अगं काळजी करू नकोस, तुझा चेहरा मला सांगतो आहे की तुला काहीही झालेलं नाही. मात्र एक करा, तुम्ही आता उद्याच्या कार्यक्रमाला थांबू नका, आधी मुंबईला जा आणि तुझ्या डॉक्टरना तुझी तब्येत दाखव. नंतर मला म्हणाले, ज्ञानोबांना नमस्कार कर. त्यांनी सरला तेना मला प्रसाद द्यायला सांगितला. स्वामींकडे गेल्यावर मी लगेच शांत झाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही लगेच मुंबईला गेलो. रात्री स्वामींचा तब्येतीची विचारपूस करण्यासाठी म्हणून फोन आला. आज मला असं वाटतंय किती त्यांना आपली काळजी व्हायला लावली. अनंत माझे अपराध कोटी, ना आणि मनी घालुनी सर्व पोटी, प्रबोध करिता श्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. स्वामींनी फक्त प्रेमच केलं, त्याच्या बदल्यात मी काय देऊ शकते त्यांना. 92 स्वामींनी स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ यांना उत्तराधिकार दिले. आज हे प्रकर्षाने जाणवत आहे की साऱ्या पूर्वसुरींचे आणि स्वामींचे आमच्यावर झालेले हे अनंत उपकार आहेत. अनेकदा संतांचं जीवन वरून दिसताना सामान्य दिसतं, तरी त्यांच्या जीवनाचं अंतरंग, त्यांच्या मनाची स्थिती ही असामान्यच असते. तसंच स्वामींचं जीवन होतं. आपलं वेगळेपण क्वचित कधीतरी त्यांनी सर्वांसमोर प्रकट केलं. 86 मंडळाचा वर्धापन दिन टिळक स्मारक मंदिरात साजरा झाला होता. त्यावेळी प्रवचनानंतर शेवटी उत्स्फूर्तपणे दोन्ही हात उंचावून स्वामींनी साऱ्यांना सांगितले, गेली 29 आपण सर्व मंडळींनी जे मी सांगितलं ते मोठ्या प्रेमाने ऐकलं. नुसतं ऐकून राहिला नाही, पण माझ्यावर खरोखरीच प्रेम केलं. मी या संसारामध्ये धन्य आहे. मला सांगायला यात किंचित संशय नाही. जर मला कोणी विचारलं तुम्हाला बोध झाला का हो, तर मी सांगेन निश्चित झाला. तुम्ही स्वरूप म्हणजे काय ओळखलं का? निश्चित ओळखलं. तुमचं मन लीन होतं का हो? निश्चित होतं. तुम्हाला जगातलं आत्यंतिक क्षेम कल्याण असे जे म्हणतात ते प्राप्त झालं का? निश्चित झालं. जो बोध ज्ञानोबांना, तुकोबांना, समर्थांना, नाथांना, स्वरूपानंदांना झाला तोच बोध त्यांच्याच कृपेने याही जीवाला झाला. खरोखरच स्वामींचे असे परिपूर्ण कृतार्थ जीवन आपल्या समोर भगवंताच्या कृपेने आहे. त्या कृतार्थ जीवनाच्या सावलीत आजही या क्षणाला आपण बसलेलो आहोत. स्वामी हे स्वरूपानंदांचे एक अनन्य असे भक्त होते. ते म्हणत, स्वरूपानंद हे हिमालयासारखे होते तर मी पुण्यातली टेकडी देखील नाही. मी लोकांतात राहिल्यामुळे लोकांताचा जो काही लेप लागतो तो मला लागला, पण माझं खरं शुद्ध स्वरूप जर तुम्हाला पाहायचं असेल तर पावसला जावं लागेल. शेवटी शेवटी 15 दिवसातून एकदा अशी ते भेटीची वेळ देत असत. 15-20 मिनिटे भेटत असत. त्यावेळी ते थकलेले आहेत असे जाणवायचे, अलिप्त आहेत असेही जाणवायचे. कधीतरी म्हणत असत की माझ्या अंतःकरणात आता काही नाही, फक्त ज्ञानेश्वर महाराज आणि स्वरूपानंदच आहेत. ते थोडे बोलत असत आणि कधी कधी डोळे मिटून 2-5 मिनिटे शांतपणे पडून राहत असत. पण डोळे उघडल्यावर मात्र तीच प्रसन्नता, तोच आनंद, तेच प्रेम जाणवत असे. त्यावेळी त्यांच्या सानिध्यात याही वरी कृपाळूपणा म्हणजे काय हे अनुभवाला येत असे. स्वामी खूप प्रेमाने कासवीच्या नजरेने बघत असत आणि आतून अगदी अंतकरणापासून आशीर्वाद देत असत. अनेक वेळा त्यांनी तुम्हाला सर्व सुख प्राप्त हो असा आशीर्वाद दिलेला आहे. मला मात्र नेहमी वाटे सर्व सुख म्हणजे ऐहिक सुख, आणि स्वामींच्या जीवनात तर ऐहिक सुखाला अति गौणत्वाचं स्थान होतं. त्यांना नेमकं कोणतं सुख अभिप्रेत होतं हे कळायचं नाही. पण जेव्हा स्वामी मकरंदनाथांनी प्रवचनात सांगितलं सर्व सुख म्हणजे आत्मसुख, तेव्हा मात्र मला खूप आनंद झाला की स्वामी आत्मसुख प्राप्त हो असा आशीर्वाद देत होते. स्वामी म्हणत असत, तुमचे कल्याण होईल. कल्याण याचा अर्थ समजून घ्या. घरदार असणं, गाडी असणं, खूप पैसा असणं, मान सन्मान होणं म्हणजे कल्याण नव्हे. मला माहिती आहे तुम्ही याला कल्याण समजत नाही, पण तरी सुद्धा सांगतो की कल्याण म्हणजे परमेश्वर प्राप्तीची इच्छा होणे, गीता ज्ञानेश्वरीत गोडी वाटणं, परमार्थ करावासा वाटणं, दुसऱ्यावर प्रेम करणं म्हणजे कल्याण होणं. संतांनी त्यांच्या जीवनात आपलं परमकल्याण करून घेतलेलं असतं. परमकल्याण म्हणजे ते सगळ्या जगावर प्रेम करतात आणि सगळ्यांचे त्यांच्यावर प्रेम असते. स्वामींची शेवटची भेट म्हणजे 96 साली गुरुपौर्णिमेच्या आधी 10 दिवस एका रविवारी त्यांनी आम्हाला दोघांना पूजेला बोलवलं होतं. तेव्हा आशीर्वाद पर असे स्वामी जे बोलले होते तो त्यांचा अंतिम संदेश होता. अखंड स्मरणात ठेवावा असाच तो संदेश होता. स्वामी म्हणाले, पैसा हा आपल्याला खरा आधार वाटतो पण तो खरा आधार नाही. आपलं शरीर जर चांगलं असेल तर आपल्याला त्याचा आधार वाटतो पण तो खरा आधार नाही. आपल्यावर प्रेम करणारी माणसं, आपल्या अंतकाळी आपल्याजवळ असणं हा देखील आपला खरा आधार नाही. पण सद्गुरु कृपेने जर का बोध झाला की मी देह नाही, मी आनंदरूप आत्मा आहे, तर हा बोध हाच आपला खरा आधार आहे. खरं तर आयुष्यभर स्वामीने हेच सांगितलं, याच्यापेक्षा वेगळं कधी त्यांनी सांगितलं नाही. स्वामींनी गुरुपौर्णिमेच्या परमपावन दिवशी देह ठेवला. कधी कधी असे वाटते नेमका हा दिवस निवडावा ही कोणाची इच्छा होती? ही स्वामींची इच्छा होती का भगवंतांची इच्छा होती का त्यांच्या सद्गुरूंची तशी इच्छा होती? असे वाटते स्वामी स्वरूपानंदाने स्वामींना गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या शुद्ध स्वरूपात लीन करून घेतले. स्वामी आपल्याला सर्वांना बोध देऊन गेले. खरं तर ते कुठेच गेले नाहीत, आपल्या केंद्रांच्या कणात कणाकणात ते आहेत. स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने तेच आपल्यामध्ये लीलाचरित्र करत आहेत. मकरंदनाथांच्या प्रत्येक शब्दामध्ये ते अखंड भरून आहेत. आपल्याला पुन्हा पुन्हा ध्येयाचे स्मरण करून देत आहेत आणि ध्येयाच्या दिशेने मोठ्या कृपाळूपणे नेत आहेत. स्वामी मकरंदनाथांचे चरण कधीही सोडू नका ही स्वामींची आपल्याला आज्ञा आहे, नव्हे त्यांची ती आपल्यावरची कृपा आहे. त्यांच्या कृपेच्या आधारावर आपलं जीवन आपण धन्य करून घेऊया. स्वामी मकरंदनाथाने दिलेल्या प्रेरणेने, खरं तर त्यांच्या शक्तीने, स्वामींचा 14 वर्षांचा मोठ्या भाग्याने प्राप्त झालेला परमपवित्र असा सहवास आठवण्याचा प्रयत्न केला तो त्यांच्या चरणी अर्पण करते. हरिओम.
अजित ये अवगम
ரஞ்சனே காஞ்சலே ஜிகாரஞ்சலே காஞ்சலே கியாசி மரணேஜோபுலேஜிகா ரஞ்சலே காஞ்சலே கியாசி तोचे साधु वोळखा तोचे साधु वोळखा देव तेथेची जाणा देव तेथेची गांजले त्यांसी म्हणे जो पुले झिकारंजले गांजले त्यांसी म्हणे जो पुले मृदु सबाय नवनीत मृदु सवाय नवनीत तैसे सज्जनां से चित्त तैसे सज्जनां से चित्त झासी अपंगिता नाही जासी अपंगिता नाही क्यासी धरी जो हृदय का रंजले गांजले क्यासी म्हणे जो दया करणे से उतरासी दया करणे से उतरासी तेची दासाणी दासी दया करणे से पुत्रासी तेची दासाणी दासी चुका म्हणे सांगू किती चुका म्हणे सांगू किती तेची भगवंताची मूर्ती चुका म्हणे सांगू किती तेची भगवंताची मूर्ती झिका रंगले गांजले त्यांसी म्हणे जो पुढे तोची साधू ओळखा साधु ओळखा देव तेथेची जाणा देव तेथेची जाणा झिकारंजले गांजले झिकारंजले गांजले झिकारंजले गांजले
अध्यात्म मंगलधाम येथील नाम व ध्यानाच्या केंद्रात खालील अनुभव आला. नाम चालू होते पण असावे तसे लक्ष लागत नव्हते. मधून मधून मांडी हलवणे चालू होते. थोड्या वेळाने अचानक ध्यान लागले व काही प्रयत्न न करता विचार यायचे थांबले. कार्यक्रमातील नाम व त्यानंतरची निवेदने ऐकू येत होती पण त्यामुळे ध्यानात व्यत्यय येत नव्हता. शरीरावर कोणताही ताण नव्हता. ध्यानात असेच बराच वेळ बसून राहावे असे वाटत होते पण मध्येच बसलो असल्यामुळे केंद्र संपल्यावर सर्वजण उठले व मलाही उठावे लागले. उठताना हातपाय जड होते व प्रयत्नपूर्वक उठावे लागले. यानंतर पुढे ध्यानात निर्विचार अवस्था जास्त वेळ टिकली तरी असा अनुभव आला नाही. परत असा अनुभव येईल का? येईल असं खरंय का? शब्दात उत्तर याला द्यायला काही हरकत नाही. परत असा अनुभव येऊ शकेल? येणार नाही असं नाही. अनुभवाला फार महत्व नसून बोधाला महत्व आहे हे कायम लक्षात असू दे. म्हणजे झालं ध्यान खूप चांगलं लागणं याने आपल्याला थेट समाधान मिळतं आणि ते समाधान परमात्म्याच्या एकरूपतेच असत. ते समाधान नंतर भंग पावतं ही आपली अडचण आहे. त्यामुळं ध्यानातून आपल्याला जे समाधान म्हणजे आत्मसमाधान, सुख म्हणजे आत्मसुख, जे सहजगत्या अनुभवाला येतं कधी कधी मोठ्या भाग्यानी विशेष अशा कृपेनी, सगळी परिस्थिती जमून आली देह मन बुद्धीची प्रकृतीची म्हणून अशा प्रकारे लय घडतो आणि उत्तम ध्यान होतं. हा अनुभव परत देखील येऊ शकतो पण अनुभव परत येणं हे जसं महत्वाचं वाटतं तसं ध्यानाच्या वेळेला ज्या ठिकाणी आपण स्थिर राहिलो तसं स्थिर, तशा प्रकारच्या बोधात स्थिर ध्यानातून उठल्यानंतर काही काळ राहण्याचा अभ्यास करणं हे देखील महत्वाचं आहे याच्याकडे मी लक्ष वेधतो. ही खूण आपण चुकायला नको. आवाज थोडा पाहिजे मला. ही खूण आपण चुकायला नको. जर आपण ही खूण चुकली तर पुन्हा प्रकृतीवर येऊन विकार अथवा कामक्रोध अथवा स्वार्थ बुद्धी या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा चालू राहतात. म्हणून हा अनुभव परत येऊही शकेल. नंतर मात्र आपण हा या अनुभवावरून धडा घेऊन किंवा बोध घेऊन विवेकाने आपलं स्वरूप हे देह मन बुद्धीपेक्षा वेगळं आहे अशा प्रकारे चिंतन करण्याचा, विवेक करण्याचा असा नेहमी प्रयत्न करावा. या प्रयत्नाने परमार्थ सिद्ध होत असतो. अर्ध आयुष्य तर संपलं. पुढचा प्रश्न आहे, आता आता कुठेतरी आपण जे ज्ञान सांगतात ते थोडंफार समजायला लागलं, ओळखीचं वाटायला लागलं, ओढ खूप वाटते पण आता देहाची शक्ती कमी पडायला लागलेली आहे. अगदी बरोबर आहे. अर्ध आयुष्य संपलं म्हणजे कोणी प्रश्न विचारलाय माहित नाहीये पण अर्ध आयुष्य संपलं याचा अर्थ 35-38 वर्षाचं वय झालेलं असावं असं मी म्हणतो. आत्ताचं आयुष्य 80 वर्षांचं जर धरलं तर 38-40 वर्षांचं आयुष्य यांचं संपलं असेल. माझ्या डोळ्यासमोर 50 वर्ष झाली असं येत नाही अर्ध संपलं म्हटल्यावर. कारण 100 वर्ष तशा प्रकारे कोणी जगत नाही. जो 35, 36, 38, 40 वर्षांचा आहे त्याचं अर्ध आयुष्य संपलं. नोकरी करत असताना आपलं 36, 38व्या वर्षी अर्ध आयुष्य संपलं असं वाटत नाही, पुष्कळ आहे अजून असं वाटतं. पण परमार्थामध्ये मात्र अशाच तीव्रतेने आपलं अर्ध आयुष्य संपलं असं वाटावं 40व्या वर्षी जास्तीत जास्त. आणि तरीही काही काळजीचं कारण नाही. आता कुठेतरी आपण जे ज्ञान सांगता ते थोडंफार समजायला लागलेलं आहे, ओळखीचं वाटायला लागलेलं आहे, हे खूप झालं असं मी म्हणतो. पुष्कळ प्रगती आहे. अर्ध्या आयुष्यामध्ये जर एवढं समजलं असेल, कारण सगळं आयुष्य संपलं तरी कळत नाही अशी परिस्थिती आहे. सगळं आयुष्य गेलं तरी देखील परमार्थ करावा असं वाटत नाही. स्वामीजी त्यांच्या कोणत्या तरी नातेवाईकांची गोष्ट सांगायचे की त्यांना शेवटी डॉक्टर म्हणाले की भाऊसाहेब आता आमच्या हातात फारसं काही राहिलं नाही, आता तुम्ही राम नाम घ्या असं डॉक्टर म्हणाले. तेव्हा ते असं जोरात म्हणाले आणि त्यांचा प्राण सुटला. आयुष्य पूर्ण संपलेलं असताना राम नाम घ्या म्हटल्यावर उहू म्हणाले आणि ते म्हणत असताना जो जोर लावला त्यामुळे प्राण सुटला. त्यामुळे 35-40च्या अर्ध्या आयुष्याच्या टप्प्यावर आपल्याला जर कळलं तर आपल्याला पुष्कळच कळलं असं म्हणायला लागेल. तसंही फार लहानपणी जसं आचार्यांचं झालं, ज्ञानेश्वर महाराजांचं झालं, सर्वसामान्य माणसांचा आचार्यांसारखी किंवा ज्ञानेश्वरांसारखी वयाच्या 7, 8, 10 वर्षाच्या दरम्यान परमार्थामध्ये गती नसते. पारमार्थिक प्रश्न पडायला मुळात सुरुवात होते वयाच्या एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या बाबत 15, 16, 18, 20 या दरम्यान पारमार्थिक प्रश्न पडायला सुरुवात होते. आणि तिथपासून ते 36 वर्षांचा काळ गृहीत धरायचा, 20 अधिक 36. त्याच्या पुढे 36 वर्ष गेली की तेवढ्या दरम्यान आपलं जे जीवन आहे ते जीवन हे पूर्ण व्हावं, अशा बेतानीच आपण जीवन जगायचं असं जर ठरवलं तरी देखील हल्लीचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये जी प्रेशर्स आहेत, स्थिर होण्याकरता लागणारा काळ आहे तो जर पाहिला तर त्या दरम्यान एवढी तीव्र साधना करता येत नाही. करता येत नाही म्हणजे तेवढी मुमुक्षा नसते. जीवनाच्या त्यावेळच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात, तेवढी मुमुक्षा नसते. किंवा बाहेरची दडपणं देखील एवढी असतात की तेच करायला लागतं. त्यामुळे ध्यान किती करतो तर 15 मिनिटं, 18 मिनिटं, 25 मिनिटं असं इतपतच ध्यान कोणी एखादा करतो. हे जे अर्ध आयुष्य गेलं म्हणजे 35 किंवा 40 असं जर धरलं तर त्या दरम्यान जरास स्थिर झाल्यावर पाहिला तरी सवड मिळाली असावी. आणि पाहिला सवड मिळाली त्याबरोबर आपण जे ज्ञान सांगता ते थोडं बहुत समजतंय असंही लक्षात आलं. त्याच्या आधी हवं होतं कोणाला, आम्हाला दुसऱ्याच गोष्टी हव्या होत्या असं असल्यामुळं तेव्हा मी सांगत होतो ते तुम्हाला कळलं नाही. आता देखील इथं बसलेल्या व्यक्तीला जर दुसरंच काही हवं असेल तर इथं चाललेलं जे बोलणं आहे ते कानावरून नुसतं निघून जाईल. पण आता देहाची शक्ती कमी पडायला लागली आहे या वाक्यावरून मात्र तो ही व्यक्ती 40 वर्षांची असावी असं वाटत नाही. 40व्या वर्षी देहाची शक्ती अगदी कमी पडते असा कोणाचाही अनुभव नाही. मग अशी शक्यता आहे की हे 50 ओलांडून 60च्या दरम्यान असावेत आणि तेव्हा हे अर्ध आयुष्य संपलं म्हणतायत हाच बेसावतपणा आहे. तुमचं अर्ध आयुष्य नाही संपलेलं, 50 ओलांडून 60 दरम्यान गेलात, अर्ध आयुष्य संपलेलं नसून किती म्हणायचं 2/3 इतकं आयुष्य तुमचं संपलेलं आहे. आता 1/3 आयुष्यच तुम्हाला बाकी आहे, किंवा 3/4 आयुष्य संपलेलं आहे, 60 आहे म्हणजे, आणि 1/4 आयुष्य आहे, याला तुम्ही अर्ध आयुष्य संपलं म्हणताय, म्हणजे असून अजून बेसावतपणा गेलेला दिसत नाहीये, अजून अर्ध आहे असं वाटतं, अर्ध संपलंय असं वाटतं. पण गणितातच चूक होतीये, 3/4 संपलेला आहे आणि 1/4 शिल्लक आहे, फार वेळ नाहीये. आणि संसारातल्या जबाबदाऱ्या संपलेल्या नाहीयेत, पूर्णपणाने झोकून देता येत नाही. खर तर आपल्या मुखातून बरसणारं ज्ञानामृत कसं आणि किती हृदयात साठवून ठेवावं, पुरवून त्याचा आनंद घ्यावा असं वाटत. खर तर असं म्हटलंय, पण हे काही खरं असेल असं वाटत नाही. खर तर असं म्हटलं तर मग ते खरंच असलं पाहिजे. खर तर म्हणजे खर तर असं करणं आवश्यक आहे, पण दुसऱ्या खऱ्या करता हे जमत नाहीये, ते जास्त खरं वाटतंय म्हणून हे जमत नाहीये. आता रेग्युलरली केंद्रात येता येत नाही, आपण सांगा यातून मार्ग कसा काढू, आपण जे सांगता ते माझ्याकडून पूर्ण होईल ना. तुम्ही आठवड्यातून एकदा केंद्रात या तो मी नियम समजेन, तुम्ही महिन्यातून एकदा या तो मी नियम समजेन, आठवड्यातून एकदा आणि 1 तास येणं अथवा काय रविवारी आलात तर 2 तास येणं हा देखील मी नियम समजेन, आणि रोज आलात तरी तो नियमच असेल. तुमचा नियम तुम्ही कसोशीनी पाळा. संबंध आठवड्यात 1 दिवस सांभाळणं देखील कसं अवघड आहे, फक्त रविवारी समजा येत असतील त्यांना अनुभव असेल की फक्त रविवारी सकाळी यायचं असं ठरवलेल्यांना प्रत्येक रविवारी येता आलेलं नाहीये. घरात लग्न निघत, आजारपण, गावाला जायचंय, कितीतरी गोष्टी आड येतात. एक रविवार मला मी प्रवचन सुरुवातीला मी जेव्हा घरी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली सोमवारी, तर संबंध आठवड्यातून 1 तास 1 दिवस सोमवार, पण त्या सोमवारीच असं व्हायचं की जवळच्या कोणाचं तरी बारसं साखरपुडा बोलवणं, जायचं की जायचं नाही. त्यावेळेला मी तसा इतका स्वतंत्र नव्हतो, अजूनही नाही, अजूनही मला उशीर झाला तर घरी येताना आईचं दडपण येतं की घरात मोठी माणसं आहेत, आपण किती उशीर आलो असं नाही होता कामा, आई काय म्हणेल असं वाटतं. एका परीने ते चांगलंच आहे, पण तेव्हा तर अशा वेळेला व्यवहार म्हणून आपण जायला पाहिजे असं जर घरी म्हणत असतील तर न जाता आपला नियम सांभाळणं हे किती अवघड आहे. 1 सोमवार आणि 1 तास हा कित्येक गोष्टींचा आड आला, आणि तो काढून टाकून ते झुगारून नियम चालू ठेवणं ही फार कठीण गोष्ट आहे असं प्रत्येक वेळेला वाटत गेलं. 1 शुक्रवार समजा केंद्र असेल तर प्रत्येक शुक्रवारी हजर राहणं हे अवघड जातं. का अवघड जातं? खरं तर मी असं करायला पाहिजे, पण त्याच्यापेक्षाही अनेक खरी गोष्ट असल्यामुळे मी हे करू शकत नाही, याच भावनेमुळं, बाकी काही नाही. खरं तर आपण टोकाचा परमार्थ करू शकत नाही, हे त्याचं उत्तर आहे. असं कसं होऊ शकेल? आता रेग्युलरली केंद्रात येता येत नाही, आपणच सांगा यातून कसा मार्ग काढू. काय सांगणार तुम्हाला? तुमच्या निश्चयाने तुम्हाला चालणं हेच कर्म प्राप्त आहे. मी सांगून तुम्ही मार्ग कसा काढणार? तुम्हीच मला सांगायला पाहिजे की मी याच्यातून असा मार्ग काढायचा ठरवलाय, कुठतरी आश्वासन हवं की नको का सगळ्याच गोष्टी तुमच्या अडचणी आहेत आणि त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगायचं. तुमचा तुम्हाला मार्ग काढता आला पाहिजे, निश्चय तुमचा तुम्ही केला पाहिजे. तुम्ही येता आणि तुमच्या पत्नीला आवडत नाही, तुम्ही येता आणि तुमच्या पतीला आवडत नाही, तुम्ही येता आणि तुमच्या सासूबाईंना आवडत नाही, तुम्ही येता पण घरात अनुकूल परिस्थिती नाही, याच्यातून कसा मार्ग काढायचा ते तुम्हीच ठरवायचे. मी सांगू की नवऱ्याला दुखवा आणि इथं या, काय युक्तीने मार्ग काढायचा तो तुम्हाला काढायचा आहे. काही गोष्टी तुम्ही मला सांगायच्यात की काही झालं तरी मी हे करेन असं कोणी कोणाला सांगायचं का? मी हे सांगण्यासाठी इथं बसायचं की काही झालं तरी आणि फिकीर न करता ते सगळं तुम्ही करायचंय, करून दाखवायचंय. तसं जर तुम्ही करू शकलात तर तुम्ही परमार्थ करू शकाल. तुमच्या अडचणी उदंड आहेत आणि सांसारिक माणसाच्या अडचणी या राहणारच आहेत. गंमत म्हणून सांगतो की त्यावेळेला आम्हाला बँकेमध्ये ओव्हरटाईम होता, जे घरातल्या मंडळींचं कसं असतं ते सांगतो. आणि ओव्हरटाईम म्हणजे चांगली सायझेबल रक्कम मिळायची. तर मी बँक सुटल्यानंतर 2 तास ओव्हरटाईमला बसून घरी आलो तर मधुराताईंचं काही म्हणणं नसायचं. पैसे मिळालेत 2 तास, पण बँकेतून सुटल्याबरोबर केंद्राच्या कामासाठी म्हणून परस्पर गेलो तर एवढी कसली केंद्राची कामं, असं तेव्हाचं, आता नाही. तुम्हाला एक दिवस जर कंपनीने ज्यादा कामासाठी बोलवलं आणि घरी माहिती आहे की याचा दुप्पट पगार मिळणार आहे, काही उलट नेहमीपेक्षा जास्त उत्साहाने डबा तुम्हाला करून दिला जातो. जा तुम्ही, दर आठवड्याला तर सुट्टी असते, काम करून काही होत नाही. आणि जर सांगितलं की पुढच्या रविवारी तुम्ही सकाळी 6:30 ध्यानाला इथं याल, 7 ध्यानाला याल आणि संध्याकाळचं प्रवचन झालं अध्यात्म मंगलधामचं की मग आपल्याला घरी जायचंय, दरम्यानच्या काळात तुम्ही इथंच थांबायचं आहे, इथं वाचन चिंतन मनन नामस्मरण एकमेकांबरोबर असं करा, पण कोणी बाहेर जायचं नाहीये. एखाद वेळ तुम्ही कराल पण म्हणजे असं म्हणाल की आम्ही करायला तयार आहोत हो, पण घरी नाही तेवढी अनुकूलता. घरी म्हणतील की काय चाललंय, जी गोष्ट ओव्हरटाईमची असेल किंवा ऑफिसमधल्या अशा पैसे देऊन मिळणाऱ्या कामाची असेल, तीच मुलीचं लग्न, स्थळ पाहण्यासाठी बाहेर. आता ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की केंद्र हे नेहमीच आहे, काही दिवस केंद्र बाजूला ठेवायला काही हरकत नाही. याच तर आमच्या सवडी आहेत. आता रेग्युलरली केंद्रात येता येत नाही, आपणच सांगा यातून कसा मार्ग काढू. येऊ नका असं मी तुम्हाला सांगेन, मुळीच येऊ नका. मी हे इथं असं ऐकण्यासाठी बसलेलं नाहीये की तुम्ही मला सांगायचं की रेग्युलरली केंद्रात येता येत नाही आता मी काय करू. इथं कोणालाही रिझवण्यासाठी काही चाललेलं नाहीये, तुम्ही तुमच्यासाठी येताय. तुम्ही जर फ्लॅटली सांगत असाल मला जमत नाहीये तर बरं आहे असं म्हणून सोडून देणं, हे हाच त्याला उपाय आहे. सतत अनुनय करून घेणं हे अयोग्य आहे. तुम्ही तुमच्या निश्चयाने वागा. तुम्ही तुमची अडचण कळता कामा नाहीये शेजारच्या साधकाला. तुम्ही काय अडचणीतून इथं येताय हे देखील कळता कामा नाहीये. स्वतःबद्दल बोलू देखील नका. बाकी संसाराकडे दुर्लक्ष करा असा या सांगण्याचा अर्थ नाहीये, पण तरी देखील आतली काहीतरी हिम्मत वापराल की नाही, आतली काहीतरी शक्ती वापराल की नाही, आणि ती वापरणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्याशिवाय परमार्थ होणार नाही. आपण जे सांगता ते माझ्याकडून पूर्ण होईल ना, मी जे सांगतो ते तुमच्याकडून पूर्ण होईल, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला थोडस बदलावं लागेल. तुम्ही मात्र जाग्यावर जसे आहात तसे सगळ्या बाबतीत अगतिक, आणि मी सांगतो ते तुमच्याकडून होणार ना असं परत तुम्ही मलाच विचारताय हे चालणार नाही. याच कारण असं की मी भले जरी म्हणालो की असं तुमच्याबरोबर मी थोडा शोक व्यक्त केला आणि म्हटलो की होईल होईल मी सांगतो तसं होईल तुमच्या बाबत, तरी होणार आहे तुम्हाला मनापासून तसं वाटत. रस्ता न चालता तुम्ही मुक्कामावर पोहोचणार आहात. अजून एक विचारायचं होतं, आपण योग्य दिशेने चाललो हे कसं काय समजायचं? इथं जी प्रवचन चालतात, इथं जे सत्संग चालतात, इथं जे उपक्रम चालतात, अनुषंगिक साधना होते, ध्यानाच्या प्रक्रिया सांगितल्या जातात, साधना करून घेतली जाते, त्यावरून आपलं आपल्याला समजतं. समाधान हे ज्याचं त्याला समजतं, त्याला ग्वाही आपलं मन असतं, आपलं अंतःकरण असतं. आपल्याला जमतंय हेही समजणारे आपणच असतो, दुसरा नसतो. आपलं ध्यान चांगलं झालं नाही हे समजणारा आतच बसलेला आहे, आणि ध्यान चांगलं झालं हे समजणाराही आतच बसलेला आहे. तो सांगतो ना की किती समाधान झालं. मी रागावून बोललो असं तुम्हाला वाटेल, पण याच्यामध्ये तुम्हाला रागवणं हा उद्देश नाही. तुमच्या ठिकाणी असणाऱ्या अवास्तव कल्पना काढून टाका. एका धडधडीत सत्याच्या अशा भूमिकेवर या. आपली पूर्ण शक्ती वापरा. श्रवण देखील पूर्ण शक्तीने करा. केंद्रात नियमानी या, ध्यानाला नियमानी बसा, चिंतन मनन नियमितपणाने करा. प्रापंचिक ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्यांनाच आहेत. कोणीतरी इथं प्रश्न लिहून विचारतो, पण इथं कोणालाही उठवलं तरी त्या प्रत्येकाला प्रापंचिक जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या फार मोठ्या आहेत अशा कोशात आपल्या स्वतःलाच उगीच गुंतवून घेऊ नका. प्रत्येकालाच आपल्या आपल्या तऱ्हेने आहेतच त्या जबाबदाऱ्या. कोणाकोणाच्या खरंच जास्त असतात, अति असतात, पण तीही भगवत इच्छा समजा. भगवंतांनी आपल्या सगळ्यांसमोर एक कोडं टाकलंय आणि ते आपल्याला सोडवायचंय. प्रत्येकाला वेगळं दिलेलं आहे, आपल्याला ते सोडवायचं एवढं खास. त्याच्यासाठी इथं निश्चित उपयोग, इथं येण्याचा निश्चित उपयोग होईल, इथं मदत निश्चित मिळेल. पण येणं तुमचं काम आहे, करणं तुमचं काम आहे. एक चतुर्थांश आयुष्य शिल्लक राहिल्यावर अर्ध आयुष्य शिल्लक राहिले असं म्हणू नका. जितकं बेसावध आपण राहू तितका बोध आपल्यापासून अति दूर आहे असं समजायला काही हरकत नाही. उन्मनी अवस्था मिळावी असं फार वाटत. ट्रान्स मध्ये गेल्याशिवाय मी तोच आहे हा बोध होऊ शकत नाही का? खूप वर्ष साधना करतो आहे, या अवस्थेचा अनुभव अद्याप आलेला नाही. काय कमी पडत आहे? गुरु कृपा आहे, प्रयत्न करतो आहे का? गुरु कृपा, प्रयत्न आणि नशीब हे सगळंच कमी पडत आहे. उन्मनी अवस्थेचा अनुभव येण्यासाठी नेमकं काय करायला हवं? अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. उन्मनी अवस्था याचा अर्थ उत, उत याचा अर्थ वर जाणे, मन ऊर्ध्वगामी होणं, याला उन्मन असं म्हणतात. मन वर जाणं आणि वरच टिकून राहणं आणि नाहीस होणं. मन नाहीस झाल्यानंतर मन नसलेल्या स्थितीमध्ये, मन नाही हे ज्याला समजलं त्याला आपण परमात्मा आहोत असा बोध प्राप्त होतो, अशी प्रतीती येते, असं आतूनच त्याला समजतं. जो समजून घेणार आहे तो स्वसंवेद्य आहे, स्वतः स्वतःला जाणायला समर्थ आहे. मनामुळेच त्याला हे समजत नव्हतं. ते मन ऊर्ध्वगामी झालं, वर गेलं आणि त्याचा लय घडला, नाहीस झालं. हे नाहीस झाल्यानंतर म्हणजे अमन अवस्था प्राप्त झाल्यानंतर अमन अवस्था लाभली हे समजणाऱ्याला, हे जाणणाऱ्याला आपल्या स्वतःचं स्वरूप समजलं. जो द्रष्टा होता तो द्रष्टा स्वरूप स्थितीमध्ये आला. उन्मनी स्थितीमध्ये मनाचा अत्यंतिक निरोध आणि नंतर लय चिदाकाशात म्हणजे या भागात, आणि मनाचा लय झाल्यानंतर देखील जे उरत त्याला स्वरूपबोध असा प्राप्त होतो. हे जेव्हा घडतं तेव्हा साधक आपण अविनाशी चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप किंवा शांत स्वरूप अशा स्वरूपाच्या स्थितीमध्ये असतो. त्यावेळेला त्याला देहाचं भान नसतं, मनाबरोबर देहाचं भान जातं. मन आणि देह बुद्धी किंवा देहाचं भान हे एकमेकांशी जोडलेले आहेत. तसंच देहाचं भान आणि मन यांच्याबरोबर एक काळाची जाणीव देखील सतत जोडलेली असते. देहाची आठवण आणि मन नाहीस झाल्यामुळं किती काळ सरलेला आहे, संपलेला आहे हे समजेनासं होतं. आणि काही फक्त तिथे काही एक शिल्लक राहत. बाबा महाराज गर्द्यांनी जागृती पळाली, निद्राही गळाली, वृत्ती झाल्या बंद असं म्हटलेलं आहे. ही झोपेसारखी अवस्था आहे का? तर झोपेसारखी अवस्था नाही. मग ही जागृत अवस्था आहे का? तर इंद्रिय मन बुद्धी जागृत नाहीत. देह इंद्रिय जागृत नाहीत, जागृती पळाली म्हणून निद्रा आली का? तर निद्राही नाही, निद्राही गळाली आणि सगळ्या वृत्ती बंद झाल्या, थांबल्या. आम्हा भासे ब्रह्मानंद, सकल सुखाचा कंद असं म्हटलेलं आहे. ही स्थिती आम्हाला ब्रह्मानंदासारखी भासते. सर्व सुखाचा जणू कंद मूळ असणारी अशी ही स्थिती आम्हाला प्राही उन्मनी अवस्था. ही अवस्था प्राप्त झाल्याशिवाय आत्मदर्शन, आत्मज्ञान तो मीच आहे हा बोध होऊ शकत नाही का असं म्हटलेलं आहे. त्याच्यात जे आत्मदर्शन हा शब्द आहे तो असं सांगतो की आत्म्यानीच म्हणजे मीच मला स्वतःला जाणणं. समर्थ म्हणतात ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आत्मदर्शन हे ध्यानामध्येच होत असत. इंद्रिय मन बुद्धी बाजूला गेली की आत्मा आपला आपण प्रकट होतो. दर्शन या शब्दामुळं दर्शन घेणारा तिथं कोणीतरी वेगळा आहे की काय असा भास निर्माण होतो, पण ती आत्म्याशी एकरूपता असते, त्याला वेगळेपणाने पाहता येत नाही. असं आत्मदर्शन क्षण क्षण ध्यानकाली प्राप्त झाल्यानंतर मग आपण आत्मा आहोत ते आपलं खरं स्वरूप आहे. देह मन बुद्धी मी नाही अशा प्रकारचा भाव व्यवहार करताना किंवा जागृत अवस्थेमध्ये देखील स्फुरायला सुरुवात होते आणि आपल्या मूळ स्वरूपाची सतत जाणीव राहते देह मन बुद्धीकडून व्यवहार होत असताना देखील. आत्मदर्शनानंतर जे आत्मज्ञान होतं, स्वतःविषयीचं ज्ञान होतं, त्या ज्ञानामुळं त्याला व्यवहार करत असताना आपल्या स्वरूपाचं स्मरण राहतं. त्या स्मरणामुळं तो शांत, प्रसन्न, तृप्त, सुखरूप, बाह्य फलावर अवलंबून नसलेला, आत्मनिर्भर, निश्चिंत, निवांत असा होऊन जातो. आत्मदर्शन आणि आत्मज्ञान हे शब्द तसे समानार्थी आहेत, पण ध्यानाच्या प्रक्रियेत होतं ते आत्मदर्शन आणि त्या दर्शनामुळं त्याच्या संबंधीचं ज्ञान निर्माण होतं, त्या ज्ञानाशी तो एकरूपता साधतो. तो मीच आहे, तो परमात्मा मीच आहे, सोहम हंसहा. सोहम हंसहा हा बोध आहे. आत्मदर्शन, आत्मज्ञान या सर्व गोष्टींमुळं अंततः तो परमात्माच मी अशा न ढळणाऱ्या, डळमळीत न होणाऱ्या, निसंदिग्ध, स्थिर अशा बोधावर साधक येतो. ते असं म्हणतात की वर्षानुवर्ष साधना करत असूनही या अवस्थेचा अनुभव आला नाही. साधना तर वर्षानुवर्ष करतो आहे, पण या अवस्थेचा अनुभव काही आलेला नाही असं ते म्हणतात. तर याच्यामध्ये काय कमी पडतं? गुरुकृपा कमी पडते का? प्रयत्न कमी पडतो का? नशीब कमी पडतं का? सगळंच कमी पडतं असं वाटतं आहे असं विचारलेलं आहे. पंचदशीमध्ये कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भोदयो यथा तद्वत आत्मविचारेण अपि कालेन परिपच्यते असं म्हटलेलं आहे. कृषी म्हणजे धान्य आणि गर्भ कालानी परिपक्व होतो. गर्भ राहिल्यापासून तो परिपक्व होईपर्यंत 9 महिन्याचा काळ जावा लागतो. धान्य पेरल्यापासून धान्य होईपर्यंत 2-3 महिन्यांचा काळ जायला लागतो. तेवढा काळ गेल्याशिवाय तो दाणा येत नाही. त्यामुळे दाणा पेरल्यानंतर जोपर्यंत धान्य हातात आलं नाही तोपर्यंत वाया काहीच गेलेलं नाही. प्रयत्न करणाऱ्याला गुरुकृपा कमी पडली असं होत नाही. प्रयत्न करणाऱ्याला प्रयत्न कमी पडले असंही होत नाही, प्रयत्न करणाऱ्याला तो उत्तम रीतीने प्रयत्न करणारा असला आणि ध्यानाबद्दल देखील ध्यान आणि ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये विवेकाने सर्वाभूती परमात्मा पाहण्याचा अभ्यास आणि आपण आत्मस्वरूप आहोत अशी वारंवार आठवण तोच मी आहे अशा तीन गोष्टींनी साधना पुढे जात राहते, फक्त ध्यानाने नाही. ध्यान जवळपास सगळे करतात पण पुढच्या दोन गोष्टींचा अभ्यास विसरला जातो. बरं, तो अभ्यास शिकवताही येत नाही, हा लक्षात ठेवूनच प्रत्येकाने करायचा असतो. असं असल्यामुळं मी तुम्हाला जेव्हा पाहिलं तेव्हा तुमच्या परमात्म्याला प्रथम पाहणं आणि तो परमात्मा माझ्या अंतर्यामी जो मला प्रत्यय आला तोच परमात्मा तुमच्याही अंतर्यामी आहे या बोधाने तुमच्याकडे पाहणं, थोडक्यात अद्वैत दृष्टीने एकत्वाने तुमच्याकडे पाहणं हे आपण विसरतो. आपण स्त्री पुरुष पाहतो, आपण सुष्ट दुष्ट पाहतो, हे प्रकृतीचे भाव दिसावेत असते, दिसणारच आहेत, पण त्याच्याही आधी विवेक दृष्टीने आत परमात्मा पाहणं हेही महत्वाचं आहे. प्रयत्न जर कमी पडत असतील तर या तऱ्हेने प्रयत्न कमी पडतात हे निश्चित. ध्यानाचे प्रयत्न काही काही मंडळी त्यांना असं वाटतं की प्रत्येक गोष्टीवर जास्त ध्यान हाच उपाय आहे, जास्त ध्यानाला बसायला पाहिजे, जास्त ध्यानाला बसाय ते तर करायलाच पाहिजे. अर्थात माझी अशी कल्पना आहे की 3 तासाच्या ध्यानाचा अनुभव पाहिजे तरुण वयात. फार वय पुढे गेल्यानंतर मग 3 तास 5 तास असा ध्यानाचा अनुभव कठीण. आपल्याकडे डॉक्टर दिलीप शेठ येतात, एके दिवशी अध्यात्म मंगलधाम मध्ये गेले आणि सकाळी 6:30 वाजता बसले आणि गजर केला, 12 तासांनी उठायचं. बघा, 12 तासांनी उठायचं असं ठरवलं, देहधर्म फक्त त्याच्यामध्ये वजा. जेवायचं नाही पण काय, जाऊन यायचं असेल तर जाऊन यायचं, पाणी प्यायचं असेल तर परत प्यायचं आणि बसायचं. त्यांनी गजर लावला संध्याकाळी 6:30 उठायचं म्हणून, तर तो गजर लावल्याबरोबर लगेचच वाजला. 6:30 लावलेला गजर 6:30 वाजणार, 6:30 वाजलेले होते. म्हणून मग त्यांनी 6:35 असा गजर लावला, म्हणजे 12 तास झाल्यानंतर पुढे 5 मिनिटांनी असा अलीकडचा 6:30:05 असा गजर 6:30 लावला, तेव्हा तो बरोबर 12 तासांनी झाला. तोपर्यंत ते उठले नाहीत. एकदा कधीतरी असे आपण निदान डोळे मिटून बसायचं आहे आणि डोळे उघडायचे नाहीयेत 12 तास हे तरी करून पाहिले कधी? मिटल्यानंतर उघडण्याचीच जास्त धांदल. ध्यान किती झालं हे पाहू नका. कधी कधी असंही होतं, आपण बसू शकतो की नाही हे तरी पहा. त्यावेळेला ध्यान मग चांगलं झालं नाही म्हणून मी लवकर उठलो. लवकर उठण्यासाठी मनाला सबबी हव्याच होत्या. एकदा मी 5 तास ध्यानाला बसलो. मी मात्र दिलीप एवढा कधीही बसलेलो नाहीये. मी जास्तीत जास्त बसलो 5 तास. पण माझ्याही नंतर, मी उठल्यानंतर विजय 1 तासाने उठला, 6 तास एका वेळेला. आणखी माझ्याबरोबर काही मित्र होते ते माझ्या नंतर उठले. काही 1-2 मी उठलो त्या दरम्यान किंवा थोड्या आधी उठले असतील. 5 तास सलग ध्यानाचा मला अनुभव आहे. या 5 तास ध्यानाबद्दल मी तुम्हाला सांगतो की नेहमीची माझी जी ध्यानाची 1.5 तासाची बैठक होती त्या दरम्यान मला अति समाधान लागलं. इतकं की ते प्रकृतीला सहन न होऊन डोळे उघडावेत. आता रोज उघडत होतो पण आज उघडायचे नव्हते, तसाच बसून राहिलो. 1/2 तास त्याच्यानंतर काही केल्या ध्यान चांगलं होईनाच. कारण ऑप्टिमम लेव्हलला ध्यान गेलेलं होतं. त्याच्यानंतर ध्यान करणं व्यर्थच नाहीच ध्यान होत, तरी डोळे मिटून बसलो. सुमारे अर्धा तास, अर्धा तासच काय, पण मला असं वाटतं की अर्धा तास गेला असावा. मन स्थिरच होईना, चांगलं ध्यान लागेना, सगळं माहीत होतं की साक्षीत्वानी पाहायचं, अमुक करायचं, पण जमत काही नव्हतं. पण असा अर्धा तास खटपट केल्यानंतर मग हळूहळू असं जमायला लागलं की पुढं पुढच्या अगदी थोड्या वेळातच तितकंच चांगलं ध्यान लागलं. आणि मग त्याचं संपूर्ण समाधान झाल्यावर आता उठावं उठावं असं वाटायला लागलं, पण उठायचं नव्हतं, जास्तीत जास्त बसायचं होतं. परत ध्यान चांगलं नाही अशी स्थिती झाली. असं किमान तीनदा चारदा झालं. त्यामुळे 12 तासाच्या ध्यानाच्या बैठकीमध्ये देखील हे वर्तुळाकार गतीने वारंवार होईल आणि चांगल्या ध्यानाचाही अनुभव येईल. ध्यान मोडल्याचा आणि आता अगदी उठावं अशा प्रेरणेचा देखील अनुभव येईल. उठायचं नाहीये. मला असं वाटतं की आपण साधना करत राहू, हे उन्मनी अवस्था, मग ती कधी येणार काय येणार त्याच्याकरता झुरत बसणं असं नको करायला. करणं आपल्या हातात ठेवू आणि आपण चांगला जोशाने करू. आपण चालू, मार्ग क्रमला जाईल, योग्य वेळेला होईल. गुरुकृपा कधीच कमी पडत नाही, याच्यामध्ये देखील प्रयत्न कमी पडू शकतात. आणि नशीब, ध्यान ही एकच गोष्ट अशी आहे की ती नशिबावर अवलंबून नाही. कारण कधी कधी असं होतं की मी एक विनोद वाचला होता की एक ज्योतिषी फोनवर सांगत होता की सोमवारी माझ्याकडे 5:30 वाजता तुम्ही येतो असं म्हणता, पण कसं काय शक्य आहे, सोमवारी 5:30 वाजता मी फ्ल्यूनी आजारी पडणार आहे. असं ज्योतिषी सांगत होता. इतकं सारखं नशिबाला मध्ये आणू नका, तेही तुमच्या कर्मावरच अवलंबून आहे. त्यामुळं प्रयत्न हे जारी ठेवा, प्रयत्न अति उत्साहाने करावेत. प्रयत्नाला उत्साह जो आहे तो मिळण्यासाठी तर आपण श्रवण करतो, हे असे सत्संगाचे कार्यक्रम, याच्यातून तुफान प्रेरणा घ्यावी असं मी म्हणेन. आपल्या पारायणाच्या काळात कितीतरी लोकांनी साधना केल्या, फार ज्यांना जबाबदाऱ्या नसतील, नोकऱ्या शिक्षण संपलेली आहेत किंवा मधला काळ चाललेला आहे, 1 वर्ष संपले आणि पुढचं वर्ष मध्ये काहीच करायचं नाहीये या काळात, या काळात तसं जर पाहिलं तर जास्तीत जास्त दीर्घ बैठका करायलाच पाहिजेत असं मी म्हणेन. या वयामध्ये करायलाच पाहिजेत. आणि मग जशी जशी सवड आहे, नोकरी वगैरे लागली आहे पण लग्न झालेलं नाहीये, व्हायचं आहे, या दरम्यानच्या काळात कितीतरी वेळ उपलब्ध असतो आणि पुढेही असतो. पण तो कसा काढायचा ते तुमचं तुम्हीच जाणत. पुढेही असतो पण तो मात्र कसा काढायचा आहे मला विचारू नका, तो तुम्हालाच काढायचा आहे. अगदी सगळी कर्तव्य कर्म पार पाडून देखील तुम्हाला वेळ मिळू शकेल. प्रभू तेवढा कृपाळू आहे आणि तुम्ही तशा प्रकारे वेळ काढाल, उन्मनी अवस्थेचा अनुभव तुम्हाला येईल. कधी कधी उन्मनी अवस्थेचा जसं समजलं जातं तितक्या उन्मनी अवस्थेचा अनुभव न येता बोध होतो, हेही शक्य आहे. कारण चित्त शुद्धी होऊन चित्तामध्ये आपण परमात्म स्वरूप आणि परमात्म स्वरूप विश्व हा बोध दृढमूल होतो. ध्यानाच्या ध्यान मार्गी जे आहेत त्यांना मात्र हा उन्मनी हा एक आवश्यक टप्पा वाटतो. काही काही ध्यान मार्गी या उन्मनी, त्यांचं चांगलं ध्यान लागतं आणि त्याच्यानंतर बोध टिकायला लागतो. म्हणून अशी वर्णन केलेली उन्मनी अवस्था त्यांच्या जीवनात येईलच असं नाही, पण ते बोधाने परिपूर्ण होतात. पण अशा व्यक्ती थोड्या असतात. अर्थात प्रश्न विचारण्यात अज्ञानामुळे काही चूक झाली असल्यास क्षमा व्हावी, काही चूक नाही झाली. अशा तऱ्हेने हा सत्संगाचा कार्यक्रम संपन्न झाला. हरी, एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माऊली बुला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय हरि हरि.